ची कथा पुण्याच्या थोरीची कथा सांगतो आता फुलगावाची गाथा फुलावणी माणसांचं गाव
फुलावणी माणसांचं गाव
सुखी समाधानी रंग राव
सुखी समाधानी रंग राव
हे फुलामध्ये धगधगणारी आग जी जी जी
फुलामध्ये धगधगणारी आग हो जी 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 जी
फुलगाव लहान वस्तीचं ठिकाण मोक्याचं आडवळणाच हेरलं गोऱ्या साहेबान
हेरलं गोऱ्या साहेबान
उभारलं सैनिकांचं ठाण चाळीसा काळ देशात क्रांतीचा जाळ उजळण्या आईच काळ थमण्यात रगात सळसळ पेटली स्वातंत्र्याची चळवळ दहा दिशात हलकल्लोळ जाग झालं ऐकून ही गाव स्वाभिमानी आग काळदा मधी धग मोडण्या गोऱ्यांचा खावा भडकला क्रांतीचा वणवा वणव्यानं घेरलं साऱ्या गावा भारली होती सारी तरुणाई त्यात जाणू बाई वाघिणीची आई जाणूला मल्हाराची साथ जालिंदर सोमनाथाचा हात वीर सारे मर्दांनी जोशात संधी गवसली
संधी गवसली
अन क्रांतीसाठी शस्त्र हवे ही वार्ता होकळली अंधाऱ्या रातीला झाली मसलत वीरांची मल्हारी तो हुशार आखणी केली मोहिमेची जानूबाईनं शर्त केली अन माग असा काढला
नागपाच्या बिळ्यामध्ये आहेत काड्या नाही काडीतल्या गोळीनं माणसांचं भूत होई एक एक गोळीनं खेळाया लाल रंगाची होळी धुळवडीला निघणार आहे काड्यांची गाडी
सांगाव्याचा मतलब साऱ्या वीरांना कळला शस्त्र घेऊन गोरा साहेब जातो होळीला होळीचा मग दिवस आला ठाणे गजबजले गोऱ्या साहेबा संगे काळे सैनिक रंगले अहो हिंद मातेचे सपूत सारे लढण्या सिद्ध झाले फुल घेऊन जानूबाईची बैल गाडी चाले होळीत गुंग मस्तीत धुंद ठाण्यात रंग ढंग साधून मोका देऊन धोका ही गेली दालनात टाकून दोर मग भिंतीवर मल्हार चढे सरसर उधळली फुल पेटारा फुल सोमनाथ झाला तयार सावध मल्हार जाणू तयार ठाण्यात नशा होळीची सोमनाथ हुशारीन आत पेरतो वात सुरुंगाची तणका गोऱ्या साहेबाला ठाण्यात धमाका झाला बोरा घाबरला हडबडून गेला सरली सारी धुंदी होळी तणाणली धाबी सैनिकांची पळत भुई थोडी गनी माझी
जानूबाईची बैलगाडी गेली सुरुंगानं उडवलेल्या भिंतीजवळ सोमनाथनं शस्त्रांची पेटी ओढत ओढत आणली बहादर मल्हार बी आला तोवर मदतीला दोघांनी पेटी टाकली गाडीत आणि जानूबाईची बैलगाडी भरधाव निघाली तोवर गोऱ्यांचे सैनिक सावरले लागले शूरवीरांचा पाठलाग करायला सोमनाथ आणि मल्हारीनं गाडीतून उडी टाकली काही सैनिक पळाले त्यांच्या मागे तर काही पळाले जानूबाईच्या गाडी मागे
रक्ताचा लाल फुलगावच्या फुलरानात जी त्या बलिदानाची याद पुण्याच्या चोरीची रात जी खेळून चोरी पुण्याची होईल होळी पापाची जी अहो दाजी रे।